शेगाम निवासी धन्य धन्य संत तो योगी राज धन्य गजानन महाराज तयाचे दर्शन झाले आज भाग्याचे भारी दिसती पद चिन्ही सुंदर समाधी मंदिर गा भारी दिसती पद चिन्ही सुंदर खाली समाधी पा